सखा पांडुरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधरी तरंग अबीर गुलाल उधरी तरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग कैसे उम्र क्या सी कैसे शिव आवी जाती हूँ उम्र क्या सी कैसे शिव आवी जाती हूँ उम्र क्या सी कैसे शिव आवी जाती हूँ रूप तुझे कैसे पाहू प्यास आमी दी प्यास आमी दी प्यास आमी रूप तुझे कैसे बाहू प्यास आमी दीन पाय ऋषि होऊ दंग गाऊनी आभंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधरी तरंग अबीर गुलाल उधरी तरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माधा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू अंगनाव चंद्र भागे पाण्याने अंग अंगनाव चंद्र भागे पाण्याने अंग अंगनाव अंग अंगनाव रे अंग अंगनाव रे अंग भागे पाण्याने अंग अंगनाव विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग आषाढ़ी कार्तिकी आषाढ़ी कार्तिकी भक्त जन येती आषाढ़ी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंती संत गोळा होती पंढरीच्या वाळवंती संत गोळा होती पंढरीच्या वाळवंती संत गोळा होती सुखा म्हणे सुखा म्हणे नाम घेता म्हणे नाम घेता तुखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग